पहिला सूर्या भवती झालर म्हणजे पिंपळ, पौर्णिमेचा चंद्र वेचून पानात ठेवतो पिंपळ।
पिंपळ पिंपळ झोका लावा, पिंपळ घरटी पिंपळ थावा, रुसवे फुगवे त्याचे तिचे, पिंपळ पाना पानात व्हायचे।
असं वाटत पिंपळ वाव, वरून सगळं बघत राहाव, मध्यानीला सूर्या भवती झालर म्हणजे पिंपळ, पानगळीत पारावरच्या गालीच्या म्हणजे पिंपळ, पान सोडता नाही हळवा होतो पिंपळ।
पिंपळ रडता गळते पान, पिंपळ हसता पालवी छान, पिंपळ पिंपळ आभाळ मन, पांथस्थ देव सावली धान।
असं वाटत पिंपळ वाव, घेणार काय सगळंच द्याव, पिंपळ समाधी पिंपळ ध्यान, पिंपळ वादळ उठवी रान, वेळोवेळी बदले रूप पिंपळ कळण्या क्लिष्ट खूप।
फांदीवरून हसणार भूत म्हणजे पिंपळ, दगडाबरोबर देवालाही जागा देतो पिंपळ।
असं वाटत पिंपळ वाव, सगळी रूप घेऊन जगाव, मिळेल तिथे रुजण्याचा हट्ट म्हणजे पिंपळ, विहीर काठच्या दगडालाही धरतो पिंपळ।
पिंपळ पिंपळ सिद्धी फार, कधीच मानत नाही हा, सावली मांडून पिंपळ उभा, तेथेच काशी तेथेच कामा।
लक्षण बहुतेक दैवी असाव, तरी देव कशाला पिंपळ वाव, मध्यानीला सूर्या भवती झालर म्हणजे पिंपळ।